अध्याय 13। ई मा तुमे हे येना तीसरी खेप बे नाय ते तीन साक्षी दारहा मुये को योग योग गोट खोरी ठोर हे जहाय पोइला पाप कोयेल त्याहाल एन बिहिरा बाधहाल माये पोइला अखलाता एन बिहिरे दा तुम्हा पात तोवे अखिल तीज आमी दूर है तोवे अगला जाखी थोऊ का आय फिरी येनो तोवे तुम्हा शिक्षा कोया वाची रुणारो नाय। ख्रिस्त मा हेने बोल हे या पुरावो तुम्हा जोजे तो ओज तो तुम्हे बदल कमजर नाय ते तुम्हा मायज गोतिवान है कहा का त्या कमजर पोना माय मोता खांबाओ खिलाटा मायनो तेरी तो देवा गोते को जीव तो जायलो है तेह कोई आमा भी त्या माय कमजोर है तेरी देवा गोते को आमा त्या रे तुम्हे हटी जीवता है को रहू तुम्हा बोर समा हेता कनाय या तुम्हा पारक को आ तुम्हे अनुभव देखा यीशु ख्रिस्त तुम्हे माजे है एको तुम्हा तुम्हे सोता बदल होमस्ताने नाय ते तुम्हा तुम्हे पारखे मा उतला ना है पारखे मा नाय उतला एह कोई आमा नाय एह कोई तुम्हा ओळखा ओहड़ी मा आशा है आमा देवापाय ओहड़ी प्रार्थना को झेका तुम्हा काय खराब को हमा आमा पोटी गोयला देखा जे या हटी नाय ते या हटी का आमा नकारला हरका रोया तेरी तुम्हाय हरा को वा कहा का खोरे पुना विरोध आमार काय कोता ही नाय ते खोरे पुना हटी कोता ही है ते जोवे आमा कमजोर है एन तुम्हा गोतिवान हेता तोवे आमा खुशी को रोज है एन या हटी आमा प्रार्थना भी कोज है ते है कोई का तुम्हा पूरा होवा या हटी आय तुम्हे पाने दूर है तोवे ई लिखता हो ते या हटी का मालके जो अधिकार पाड़ी टाका नाय ते उबो कोरा मान देन हो त्या अधिकारा प्रमाणे आय तुम्हा पा येनो तोवे कोडे कृतिये माये वागवा नाय बहाय आमी ओला जाख जे तुम्हे हरा ओय तुम्हा पूरा जायला ओय तुम्हा समाधान मिळे तुम्हा योग मुनावा शांति मारोवा तोवे मोये एन शांति देव तुम्हे आरे रोवी चोखा गुळा देन योग बिहरा सोलाम को आ बादा चोखा लोक तुम्हा सोला मागता मालक यीशु ख्रिस्ता दोया देवा मोया चोखा आत्मा हंगात तुम्हे बाधा आरे रोई।